श्रीराम समर्थांचा मनोबोध पाहत आहोत. 99 अभंग हे श्लोक आहे. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी, तये माझी जाता गती पूर्वजांसी. मुखे राम नामावळी नित्यकाळी, जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. पुन्हा चंद्रमौळी आदिनाथांचा उल्लेख ह्याच्यात आलेला आहे. ते म्हणतात जगी धन्य वाराणसी. वाराणसी म्हणजे काशी, पुण्यक्षेत्र आहे, धन्य आहे तिथं. ज्याला तिथं जन्म झाला, जिथं राहता आलं, तिथे अंतकाळ झाला, अतिशय चांगलं पुण्य. पण ते पुण्यक्षेत्र आहे हे माहिती व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे राहायला पाहिजे. नाही तर काशीत राहतो आणि काय वाटेल तसं वागतो, काय उपयोग नाही. नाही तर म्हटलं आहे काशीस जावे नित्य वधावे. म्हणावं काशीला जायचं आहे, काशीला जायचं आहे असं. कारण काय आहे असं म्हटलं तर तये माझी जाता गती पूर्वजांसी. काशीसारख्या पुण्यक्षेत्रामध्ये जर अंतकाळ आला तर त्याला तर मोक्ष मिळतोच, पण अनेक त्यांच्या पूर्वजांना देखील ऊर्ध्वगती मिळते, चांगली गती मिळते. त्यामुळे अनेकांचा हा प्रयत्न असतो. कित्येक मंडळी मला अशी माहिती आहे थोडीशी की एक विशिष्ट वय झाल्यानंतर ते मुक्काम काशीतच करतात. ते आता केव्हा अंत येईल सांगता येत नाही. केव्हाही गेलो तर या पुण्यक्षेत्रामध्ये जावं. त्याच्याबरोबर एक गमतीची गोष्ट ही अशी आहे, एक आजी काशीमध्ये राहत होत्या. कशासाठी? अंत काशीमध्ये यावा म्हणून. बरेच वर्ष राहिली, राहिल्या अजून काय अंत येत नव्हता, पण काशीत राहिल्या होत्या श्रद्धा विश्वास ठेवून. मग एकदा त्यांच्या नातवाचं का पणतूचे मुंज निघाली, तेव्हा त्याच्या घरच्या माणसांनी म्हटलं की तुला विमानाने आणतो, तेवढी इथं मुंज झाली की तुला लगेच विमानाने पोचवतो येतो. आजीना वाटलं बरं झालं, इतके दिवस मी इथं आहे अजून काही जात नाही, तेव्हा तेवढी मुंज बघावी म्हणून आजी आल्या. मुंजीला आल्या त्या आजारी झाल्या आणि इकडंच गेल्या. इतके दिवस काशीत राहून देखील अंतकाळ तिथं यावं असं जे वाटलं ते काय झालं नाही. ते कशासाठी सांगितलं? ते काशी पुण्यक्षेत्र आहे. कशामुळे तिथं झालं असं जर म्हटलं, तिथं हे जे चंद्रमौळी शंकरांचं अस्तित्व तिथं आहे आणि असं सांगितलं जातं वाचनात आले ज्याच्यामध्ये की मुखे रामनामावळी नित्यकाळी, अखंड रामनाम घेणारे नित्यकाळी, सकाळी दुपारी संध्याकाळी नित्यकाळी सर्व काळी रामाचं चिंतन करत असताना आदिनाथ जीवाला अंतकाळी त्याचा कल्याणाचा मार्ग सांगतात, त्याला नाम कानामध्ये सांगतात असं एक माझ्या वाचनात आलं कुठंतरी. थोडक्यात आपण असं लक्षात ठेवूया की ज्या ठिकाणी अशी स्थानं असतात, संतांच्या समाधीची ठिकाणं असतात, तीर्थक्षेत्र असतात, त्या ठिकाणी काही मंडळींनी पहिल्यांदा तिथं साधना केली असल्यामुळे ते वातावरण तसं झालेलं असतं, पुण्यकारक वातावरण असतं. त्यामुळे एखादा जर ग्रहणशक्ती चांगली असलेली व्यक्ती त्या ठिकाणी गेली तर त्यांना तिथं खूप छान वाटतं, आनंद वाटतो, पवित्र वाटतं, शांत वाटतं. कारण त्या ठिकाणी एक ऑरा असा एक वलय असतं त्या जागेमध्ये. अनेक वर्ष तिथं साधना केली, आता पावसला स्वरूपानंदाने साधना केली, आयुष्य सगळं तिथं गेलं, तर त्यांचं जे ठिकाण आहे तिथं त्यांची जी समाधीची जागा आहे त्या ठिकाणी ध्यानाला जर बसलं तर खूप छान वाटतं. बाकीचा परिसर हा वेगळा आहे. तसं तुकोबांच्या तिथे गेलं, ज्ञानेश्वरांच्या तिथं आळंदीला गेलं तर त्या अजान वृक्षाखाली किंवा त्याच्या परिसरात ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या खूप छान वाटतं आपल्याला तिथे. आता ते वातावरण तसं टिकवणं ते तिथल्या लोकांच्यावर अवलंबून असतं. पण जाणारा भाविक भक्त जर त्या भावाने गेला तर त्याला तिथे खूप चांगलं वाटतं, आनंद वाटतो. आता दरवेळेला जाणं शक्य नाही, मग मी काही ना सांगते की आपण जावं, आळंदीला गेलो किंवा पावसला गेलो, जावं एकदा, ते सगळं दृश्य आपल्या अंतःकरणात साठवावं आणि त्यांना घेऊनच आपण घरी यावं. मग बसलो आपण की बस ते आठवायचं आणि ते आपल्या अंतःकरणात आहेत. जसं आज कार्तिकी एकादशी आहे, कालपासून आळंदीला यात्रा भरली असेल. मला आठवण येते काल संध्याकाळपासून ज्ञानेश्वर महाराजांची. पण इथं बसूनच मी त्यांचं दर्शन घेते, त्यांचं आठव करते. नाही तर पुष्कळ मंडळी तिथं जातात आणि डोक्यात दुसराच विचार असतो. ते नमस्कार केल्यासारखं करतात पण कधी एकदा येण्याची बस मिळते आहे तर अमका आला का नाही, तमकी गेली का नाही, त्याचाच वेध लागलेले. त्यापेक्षा आपण एकट्यानेच मनाने आळंदीला जावं, तिथं जे बघितलं आहे ते बघावं, आपल्या अंतःकरणात ज्ञानेश्वर माऊलीला घेऊन यावं, स्वरूपानंदाने घेऊन यावं, तुकोबाने घेऊन यावं, पैठणला गेलो नाथाने घेऊन यावं, सगळ्या संतांना घेऊन यावं, पंढरीला गेलो पांडुरंगाला घेऊन यावं, सज्जनगडावर गेलो समर्थांना घेऊन यावं. आणि आपल्याच इथे आपल्याच अंतःकरणात सर्वांना स्थान द्यावं आणि त्यांच्या सान्निध्यात आपण बसावं. असं जर केलं तर आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही. देह आपला विकल झाला, जाता येत नाही, नको ना, ते आपल्याजवळच आहेत. उलट एकांतामध्ये त्यांच्या सान्निध्यात जितका काळ आपण घालवू तितका आपल्याला आनंद होतो, शांती होते, मिळते. म्हण इथं जे म्हटलं आहे त्यांनी, रुक्मुखे रामनामावळी नित्य काळी जीवा हित सांगे, म्हणून तिथं ते काशीचं महत्त्व सांगितलं आहे. असं अनेक पुण्यक्षेत्राचं महत्त्व त्या त्या वेळेला तिथं सांगितलं जातं. पण आपण सगळ्यातून बोध एकच घ्यायचा, एकच भगवंत निरनिळ्या रूपाने निरनिळ्या ठिकाणी आहे, तोच माझ्या अंतःकरणात आहे. नारायण जिनके हृदयमे, आपल्या इंद अंतःकरणामध्ये नारायणाला बसवलं. किंवा सद्गुरूंना 15वा अध्याय ज्ञानेश्वरीत म्हटलं आहे ते, आता हृदये आपुले चौफाळून या भले वरी बैसबू पाऊले श्रीगुरूंची. श्रीगुरूंच्या ठिकाणी जाता येत नाही ना, मग श्रीगुरूंनाच मी माझ्या अंतःकरणामध्ये हृदयाचा चौरंग स्वच्छ करून तिथं त्यांना प्रतिष्ठापना केलेली आहे आणि मी त्यांचं स्मरण करतो आहे. म्हणून परमार्थ हा मनावर फार अवलंबून आहे. तुम्ही मनाने जितकं चिंतन कराल तितकं तो आपल्याजवळ आहे. आणि मनाने जर संसाराचं चिंतन करत बसलो, मन आपल्याला लांब नेतं, ओढून नेतं भगवंतापासून. त्यामुळे मनाला आपल्या ताब्यात कसं ठेवता येईल ते बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी ध्यानाची साधन आहे. ध्यानाने मनाला आवरायचं आहे, मनाचं उन्मन करायचं आहे, मन निर्मळ स्वच्छ करायचं आहे, ज्याला चित्तशुद्धी म्हणतो आपण, ते करायचं आहे. आणि त्या मनाचा उपयोग करून आपण सर्व संतांचं सान्निध्य आपल्याला मिळवायचं आहे. जगी धन्य वाराणसी पुण्यराशी तये माझी जाता गती पूर्वजांसी, मुखे रामनामावळी नित्यकाळी जीवा हित सांगे सदा चंद्रमौळी. जय जय रघुवीर समर्थ.